नमस्कार, मी राजेश इंडिया, एक एटीएम टीम मधून बोलतोय. मी तुमची कशी मदत करू शकतो? मी राजेश इंडिया, एक एटीएम टीम मधून बोलतोय. तुम्हाला काही अडचण आहे का एटीएम संबंधित? नमस्कार, मी राजेश इंडिया, एक एटीएम टीम मधून बोलतोय. तुम्हाला एटीएम संबंधित काही अडचण आहे का? मला समजते, तुम्हाला तुमच्या बँक कार्ड संबंधित काही अडचण आहे. तुम्ही 4000 रुपये काढायला गेले होते तेव्हा काही अडचण आली का?